नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी 17व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आज ब्राझीलमधील रिओ दी जेनेरो इथं पोहोचले. भारत आणि ब्राझीलमधील अनेक प्रमुख क्षेत्रांमध्ये धोरणात्मक भागीदारी वाढवण्यासाठी राष्ट्रपती लुईस इनासियो लुला दा सिल्वा यांच्याशी ते चर्चा करणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं. जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेसाठी आज सकाळी 7208 यात्रेकरूंचा पाचवा जत्था जम्मूच्या भगवती नगर यात्री निवास शिबिरातून रवाना झाला. यात्रेकरू आजच पहलगाम आधार शिबिर इथं पोहोचून तिथून पवित्र अमरनाथ शिवलिंगाच्या यात्रेस सुरुवात करणार आहेत. दरम्यान कैलास मानसरोवर यात्रेच्या भाविकांचा पहिला जत्था काल उत्तराखंडच्या पिथोरागड इथं पोहोचला. यात्रा मार्गाच्या भारतीय क्षेत्रातील सर्व व्यवस्था कुमाऊ मंडळ विकास निगम मार्फत करण्यात आली आहे. भारत तिबेट सीमा पोलीस दल यात्रेकरूंसोबत सुरक्षेसाठी लिपुलेखपर्यंत सोबत असणार आहे. या 18 दिवसीय यात्रेत पहिला जत्था 45 यात्रेकरूंचा असून पहिल्यांदाच एक डॉक्टर आणि एक आचारी असलेलं 5 जणांचं पथकही सोबत आहे. आषाढी एकादशीनिमित्त जालना शहराचं आराध्य दैवत असलेल्या जुना जालन्यातील प्रतिपंढरपूर आनंदी स्वामी महाराज मंदिर परिसरात मोठी यात्रा भरली आहे. लाकडी साहित्याची मोठ्या प्रमाणात होणारी विक्री हे या यात्रेचं वैशिष्ट्य आहे. श्री आनंदी स्वामी महाराजांच्या पालखी मिरवणूक सोहळ्याला आज सकाळी प्रारंभ झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. परंपरेनुसार बाजार चौकी भागात मुस्लिम समाज बांधवांकडूनही पालखीचं स्वागत करण्यात येतं. स्वामींची ही पालखी प्रचलित मार्गावरून नगर प्रदक्षिणा करून रात्री मंदिरात पोहोचणार आहे. प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील संतश्रेष्ठ नामदेव महाराजांचं जन्मस्थान असलेल्या नरसी नामदेव इथं आषाढी एकादशीनिमित्त भाविकांनी संत नामदेवांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. ज्या वारकऱ्यांना प्रत्यक्ष दिंडीत सहभागी होता येत नाही असे सर्व वारकरी हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव इथं दर्शनासाठी गर्दी करतात. आज पहाटे शासकीय पूजा संपन्न झाली. जवळपास 1.5 लाख भाविकांनी इथं दर्शनासाठी गर्दी केली आहे. दरम्यान हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक उपक्रम राबवले जात आहेत. शिर्डीतील श्री साईबाबा संस्थानतर्फे आषाढी एकादशीचा उत्सव आज साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त साईबाबा मंदिर आणि परिसरात फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. आषाढी एकादशीनिमित्त विठू माऊलीच्या दर्शनासाठी अकोल्याहून भाविक पंढरपूरला जात असून आज सकाळी 11 वाजता अकोला मिरज गाडी अकोला रेल्वे स्थानकावरून रवाना झाली. यावेळी वारकऱ्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. आज दुपारी 1:30 वाजता नागपूर मिरज, सायंकाळी 4 वाजता अमरावती मिरज आणि सायंकाळी 7:50 कोल्हापूर एक्सप्रेस पंढरपूरसाठी निघणार आहे. आज जागतिक प्राणीरोग प्रतिबंधक दिन आहे. प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरणाऱ्या आजारांबद्दल लोकांना जागरूक करणं हा या दिनाचा उद्देश आहे. भारतात दरवर्षी सुमारे 5,700 लोक रेबीजमुळे मरतात तर देशात प्राण्यांच्या चाव्याच्या 91 लाखांहून अधिक घटना घडतात असं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ICMRनं म्हटलं आहे. येत्या 2030 पर्यंत कुत्र्यांचा रेबीज नष्ट करण्यासाठी जलद कृती करण्याची आवश्यकता असल्याचंही ICMRच्या संशोधनातून व्यक्त करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या नाथसागर जलाशयाचा साठा आता 50% पोहोचला आहे. जलाशयात सध्या 16,295 क्युसेक घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी दाखल होत असल्यानं पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे. अकोट तालुक्यातील धामणा इथं पटकी उद्रेक जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात कुठंही साथरोगाचा प्रसार होऊ नये यासाठी नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करून प्रत्येक गावातल्या जलस्रोतांची तपासणी करून आगामी 3 दिवसात तत्काळ उपाययोजना करावी असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत. इंग्लंडच्या लंडनमध्ये आयोजित विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरी विभागात भारताचा युकी भांबरी आणि त्याचा अमेरिकन जोडीदार रॉबर्ट गैलोवे हे तिसऱ्या फेरीत दाखल झाले आहेत. मिश्र दुहेरी विभागातही युकी भांबरी यानं चीनच्या जियांग झिन्यू हिच्यासोबत दुसरी फेरी गाठली आहे. तर भारताचा ऋत्विक बोलीपल्ली आणि कोलंबियाचा निकोलस बेरियांटोस ही पुरुष दुहेरीतील जोडी पराभूत झाली आहे. भारताचा महिला फुटबॉल संघ 22 वर्षांनंतर AFC महिला आशियाई कपसाठी पात्र ठरला आहे. भारतीय महिला फुटबॉल संघानं काल थायलंडच्या चियांग माई इथं झालेल्या चौथ्या आणि शेवटच्या AFC महिला आशियाई कप पात्रता सामन्यात यजमान थायलंडचा 2-1 पराभव करून हे यश मिळवलं. संगीता बास्फोरनं 29व्या आणि 74व्या मिनिटाला 2 गोल करून भारताला हे यश मिळवून दिलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 नमस्कार.